शुद्धपदेशं बुद्धमदेशं रुद्धगदेशं यजामहे भव्यनतेशं नम्रशतेशं विश्वहितेशं यजामहे धर्मजयेशं शर्ममयेशं कर्मभयेशं यजामहे साम्यधनेशं काम्यजनेशं पार्श्वजिनेशं यजामहे शुचिसंचारं विगतविकारं गुणगणभारं यजामहे करुणाकारं भुजगोद्धारं जगदाधारं यजामहे कमलविहारं भवजलपारं शिवपदसारं यजामहे चिरसुकुमारं परमोपकारं पार्श्वममारं यजामहे परिषह धीरं निरुपम वीरं परम गभीरं यजामहे विगलित चीरं विगत कुटीरं जल जल तीरं यजामहे सुकृत करीरं दुरित समीरं चरम शरीरं यजामहे भवदवनीरं गुणमणिहीरं पार्श्वमजीरं यजामहे अपहृतशापं हृतपरितापं परिहृतचापं यजामहे सुगुणकलापं विगतविलापं कृतकृतजापं यजामहे विजितस्वापं कर्मावापं हतसंतापं यजामहे महाप्रतापं गतभवतापं पार्श्वमपापं यजामहे अमृतविधानं सुकृतनिधानं दुरितपिधानं यजामहे परिहृतयानं विगतविमानं गतपरिधानं यजामहे अतुलितदानं जगदुत्थानं समरसपानं यजामहे ब्रह्मध्यानं पूर्णज्ञानं पार्श्वममानं यजामहे अमृतनियोगं शुचितरयोगं वरमुपयोगं यजामहे च्युतहटयोगं हतसहयोगं सुविदितरोगं यजामहे परिहृतभोगं हृतपरिभोगं परमुपभोगं यजामहे गतसंयोगं विगत वियोगं पार्श्वमरोगं यजामहे। उद्धृतभक्तं संवृतनाथं संयमसक्तं यजामहे। ममतात्यक्तं समताशक्तं करुणाव्यक्तं यजामहे। अरक्तरक्तं निजानुरक्तं गुणसंसक्तं यजामहे। विषयविरक्तं कलुषविभक्तं पार्श्वमरक्तं यजामहे। दयानिधीशं क्षमाविधीशं क्षमाम्बुधीशं यजामहे। सुगुणमणीशं श्रमणगणीशं प्रणतफणीशं यजामहे। यमधरणीशं भवतरणीशं परमसुधीशं यजामहे। सर्वकृतीशं मुक्तिपुरीशं पार्श्वमुनीशं यजामहे। मुक्तिपुरीशं यजामहे पार्श्वमुनीशं यजामहे।